आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर दाखल. पंतप्रधानांचं सुनीता विल्यम्स यांना भारत भेटीचं आमंत्रण. युक्रेनमधील ऊर्जास्रोत असलेल्या क्षेत्र परिसरात पुढील 30 दिवस युद्धविराम करण्याबाबत सहमती. रशिया युक्रेन संघर्षात अण्वस्त्र न वापरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्यस्थी महत्वपूर्ण ठरल्याचे पोलंडच्या परराष्ट्र सचिवांचे गौरवोद्गार. नागपूर हिंसाचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाईचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय. आता सविस्तर बातम्या. गेले 9 महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुज विल्मोर आज पहाटे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर परतले. त्यांचं स्पेसएक्स कॅप्सूल हे पॅराशूटच्या मदतीनं मेक्सिकोच्या आखातात फ्लोरिडा पॅनहँडलमधील टालाहासीच्या किनाऱ्याजवळ उतरलं. यासोबतच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात आयएसएस मधील नासाचे निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव हे अंतराळवीरही परतले आहेत. गेल्या जूनमध्ये केवळ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळात 286 दिवस घालवले. स्पेसएक्सच्या संपूर्ण गटाचं नासानं अभिनंदन केलं आहे. काल सकाळी त्यांचा पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यांना परत आणण्यासाठी गेलेलं ड्रॅगन हे यान काल सकाळी आयएसएसपासून वेगळं झालं. दरम्यान पृथ्वीवर सुरक्षित परतल्यावर भारताला भेट देण्याचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना दिलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दरम्यान काल 90 मिनिटं दूरस्थ माध्यमातून चर्चा झाली. यामध्ये युक्रेनमधील ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील परिसरातील पुढील 30 दिवस युद्धविराम करण्याबाबत सहमती झाली. दरम्यान ऊर्जा क्षेत्रातील युद्धबंदी संदर्भात युक्रेननं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष संपूर्ण युक्रेनमधील युद्धबंदीला विरोध करत आहेत अशी माहिती क्रेमलिननं दिली आहे. 3 वर्षांच्या संघर्षादरम्यान जप्त केलेल्या जमिनी आणि वीज प्रकल्पांबाबत पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याची अपेक्षा ट्रम्प यांनी संभाषणापूर्वी व्यक्त केली. गेल्या आठवड्यात सौदी अरेबियात परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेदरम्यान युक्रेनियन अधिकाऱ्यांनी अमेरिकन प्रस्तावाला सहमती दर्शवल्यानंतर काल ही चर्चा झाली. दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याची कारवाई लक्षात घेता शांतता कराराविषयी साशंकता व्यक्त केली आहे. रशिया युक्रेन संघर्षात अण्वस्त्रांचा वापर न करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा करून मध्यस्थाची भूमिका बजावल्याचं पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र सचिव व्लादिस्लाव तेओफिल बार्टोझेवस्की यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत जागतिक शांतता प्रयत्नांमध्ये भारताची एक प्रमुख भूमिका अधोरेखित केली. प्रयागराज महाकुंभ मेळा हा जागृत राष्ट्राच्या भावनेचं प्रतिबिंब दर्शवणारा एक महत्वाचा टप्पा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महाकुंभाचं नेतृत्व हे संकल्पानं आणि अढळ भक्तीनं प्रेरित झालेल्या लोकांनी केल्याचं मोदी यांनी महाकुंभावर निवेदन करताना काल लोकसभेत सांगितलं. महाकुंभादरम्यान गोळा केलेलं प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगमातलं पवित्र जल पंतप्रधानांनी मॉरिशसच्या गंगा तलाव इथं अर्पण केलं तेव्हा निर्माण झालेल्या भक्ती आणि उत्सवाच्या वातावरणाचा मोदी यांनी यावेळी उल्लेख केला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अर्थात मनरेगा अंतर्गत मजुरांना कायद्यानुसार किमान वेतनाची रक्कम आणि त्यांच्या कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याची मागणी खासदार सोनिया गांधी यांनी काल राज्यसभेत शून्य प्रहरात केली. केंद्र सरकार मनरेगा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला. लोकसभेतील चर्चा आणि कामकाज सर्व भाषांमध्ये उपलब्ध होण्याच्या उद्देशानं कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानाअंतर्गत काल एक सामंजस्य करार करण्यात आला. नवी दिल्ली इथं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या माध्यमातून एआय कोश नावाचा एक डेटासेट तयार केला जाणार आहे. महाराष्ट्रात नागपुरात झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिला. नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहात निवेदन दिलं. सर्व समुदायांचे सण उत्सव सध्या सुरू आहेत आणि अशावेळी सर्वांनीच एकमेकांप्रती आदरभाव राखावा, शांतता राखत सण साजरे करावेत असं आवाहन त्यांनी केलं. या प्रकरणी एकंदर 5 गुन्हे दाखल झाले आहेत. नागपुरातल्या 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली असून राज्य राखीव पोलीस दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोणालाही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान महाराष्ट्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारनं स्वतःहून एक मोहीम राबवली असून येत्या 3 महिन्यात अशा बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधानसभेत दिली. यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नेपाळचे परराष्ट्र मंत्री डॉ आरझू राणा देउबा आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सहकार्यावर आणि लोकांमधील संबंध आणि राजनैतिक देवाणघेवाण वाढवण्यावर चर्चा केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं आयोजित केलेल्या रायसीना संवाद 2025च्या 10व्या आवृत्तीच्या निमित्तानं ही भेट झाली. मंत्री डॉ राणा यांनी या बैठकीला अत्यंत फलदायी संवाद असं म्हटलं आहे. भारतानं 2070 शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलं असल्याचं परराष्ट्र राज्यमंत्री तसंच केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी काल अधोरेखित केलं. भारताच्या हवामान उपक्रमावरील रायसीना संवादात बोलताना सिंह यांनी 2030 अक्षय ऊर्जेपासून एकूण ऊर्जा क्षमतेच्या 50% लक्ष्य साध्य करण्यासाठी देश वचनबद्ध असल्याचं सांगितलं. भारत हवामान बदल, पर्यावरण संरक्षण आणि हरित भविष्यासाठी अतिशय स्पष्ट उद्दिष्ट ठेवून पुढे जात आहे. राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात आलेल्या अनेक उपक्रमांमुळे पॅरिस वचनबद्धता पूर्ण करणारा भारत हा पहिला G20 देश होता. अर्थव्यवस्थेत ऊर्जा कार्यक्षमता साध्य करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे 2005 ते 2020 दरम्यान भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या उत्सर्जन तीव्रतेत 36% घट झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याबाबत लवकरच तांत्रिक सल्लामसलत केली जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गृहमंत्रालय, विधिमंडळ विभाग आणि UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी नवी दिल्लीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. मध्यप्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात माता टीला धरणात काल संध्याकाळी भाविकांना घेऊन जाणारी एक नाव उलटल्यानं झालेल्या अपघातात 7 जणांचा शोध अजूनही सुरू आहे. 8 जणांना वाचवण्यात राज्य राखीव पोलीस दलाला यश आलं असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. हे भाविक धरणातील बेटावर असलेल्या मंदिरात पूजेसाठी गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं आगामी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025च्या शुभंकर बोधचिन्ह आणि गाण्याचं अनावरण केलं. दिव्यांगांसाठीचे पॅरा गेम्स उद्यापासून 27 मार्चपर्यंत दिल्लीत होणार आहेत. कबड्डी विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या भारतीय पुरुष संघाला काल रात्री इंग्लंडमधील वल्व्हरहॅम्प्टन इथं झालेल्या सामन्यात स्कॉटलंडच्या संघानं 64-64 अशी बरोबरी साधत रोखलं. भारतीय संघाचा पुढचा सामना 19 मार्च रोजी हाँगकाँग चीनशी होणार आहे. महिला गटात भारतीय महिला संघानं त्यांच्या मोहिमेची सुरुवात सकारात्मक पद्धतीनं करत ड गटाच्या पहिल्या सामन्यात वेल्सचा 89-18 असा दणदणीत पराभव केला. महिला गट ई सामन्यात इंग्लंडनं हंगेरीचा 85-15 असा पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर दाखल. पंतप्रधानांचं सुनीता विल्यम्स यांना भारत भेटीचं आमंत्रण. युक्रेनमधील ऊर्जास्रोत परिसरात असलेल्या क्षेत्रात पुढील 30 दिवस युद्धविराम करण्याबाबत सहमती. रशिया युक्रेन संघर्षात अण्वस्त्र न वापरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्यस्थी महत्वपूर्ण ठरल्याचे पोलंडच्या परराष्ट्र सचिवांचे गौरवोद्गार. नागपूर हिंसाचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाईचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.